શ્રીરામ પરમહંસ સદગુરુ સ્વામી માધવનાથાય નમઃ. પરમહંસ સદગુરુ સ્વામી મકરંદનાથાય નમઃ. સન 1989 જાન્યુઆરી મહિના. સ્વામીજીને त्यांच्या रोजनिशी लिहिलेला काही मजकूर मला वाचायला सांगितला आणि नंतर स्वामीजी म्हणाले, आता हे सारं तुझ्या रोजनिशीत लिहून ठेव, हे तुझ्याजवळ असू दे, तो मजकूर असा. सन 1989 आज माझ्या जीवनाकडे बघून पाहताना मला पूर्णपणे समाधान वाटत आहे. मला खेद वाटावा किंवा पश्चाताप व्हावा असं एकही कर्म आजपर्यंत माझ्या हातून घडलेलं नाही. कोणाच्याही जीवनाचे साधारणत 4 विभाग पडतात, तसेच आज माझेही पाहताना मलाही जाणवतात. 1 24 वर्षापर्यंतचा, 2 25 ते 55 वर्षांपर्यंतचा, 3 56 ते 70 वर्षांपर्यंतचा आणि 4 70 ते 80 वर्षांपर्यंतचा. कलियुगात 100 वर्षे ही आयुष्य मर्यादा सांगितलेली असली तरी त्यातील 80 वर्षे ही प्रकृतीशास्त्राच्या दृष्टीने योग्य ठरतात. 80 वर्षानंतर प्रकृती माणसाला साथ देईलच असं नाही, मग वेगवेगळ्या व्याधी आजार या शरीराला जडतात. तेव्हा 80 वर्षे हे आयुष्य आनंदाचे जायला हरकत नाही. आता 1 माझ्या जीवनातील